प्रेषितांचे कृत्य अध्याय 8। स्तेपनाचा जो खून झाला त्याला शौलाची संमती होती। त्या दिवसापासून यरुशलेम येथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरू झाला। प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वासणारे शिष्य यहुदा व शोमरण प्रांताच्या कानाकोपऱ्यात पांगून गेले। काही धार्मिक माणसांनी स्तेपनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला। शौलाने ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली। तो घरोघर जाई स्त्रिया व पुरुष यांना धरून खेचून नेई व तुरुंगात टाकीत असे। विश्वासणारे सगळीकडे पांगले होते। जेथे कोठे विश्वासणारे जात तेथे ते लोकांना सुवार्ता सांगत। फिलिप शोमरोनातील एका शहरात गेला। त्याने ख्रिस्ताचा संदेश दिला। तेथील लोकांनी फिलिपाचे बोलणे ऐकले व त्यांनी केलेले चमत्कार पाहिले। फिलिप ज्या गोष्टी त्यांना सांगत असे त्या ते लक्षपूर्वक ऐकत असत। त्यांच्यापैकी पुष्कळांना अशुद्ध आत्मे लागले होते, पण फिलिपाने ते सर्व घालविले होते। ते माणसांच्या शरीरातून बाहेर पडताना मोठ्याने ओरडत बाहेर पडत असत। तेथे बरेच लंगडे व अर्धांग वायू झालेले लोक होते। फिलिपाने या लोकांना बरे केले। यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले। शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता। तो जादूचे प्रयोग करीत असे। त्याच्या प्रयोगांमुळे लोक आश्चर्यचकित होत असत। तो स्वतःला फार मोठा समजत असे। अगदी लहानापासून थोरापर्यंत लोक लक्षपूर्वक त्याचे ऐकत। ते म्हणत असत,
देवाची महान शक्ती असे ज्याला म्हणतात तोच हा मनुष्य आहे।
त्याने आपल्या जादूमुळे बराच काळापर्यंत लोकांना चकित केले असल्याने लोक त्याच्याकडे लक्ष देत असत। परंतु जेव्हा देवाच्या राज्याविषयीची सुवार्ता आणि येशू ख्रिस्ताचे नाव फिलिपाने त्या लोकांना सांगितले तेव्हा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला। तेव्हा लोकांना बाप्तिस्मा देण्यात आला। त्यांच्यात जसे पुरुष होते तशा स्त्रियाही होत्या। स्वतः सिमोनाने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तो फिलिप बरोबर राहू लागला। आणि झालेले चमत्कार आणि अद्भुत चिन्हे पाहून शिमोन आश्चर्याने थक्क झाला। यरुशलेममधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला, म्हणून पेत्र व यहोवान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठविले। जेव्हा पेत्र व यहोवान आले तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली। या लोकांचा प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा झाला होता, परंतु पवित्र आत्मा अजून त्यांच्यावर आला नव्हता। मग पेत्र व यहोवान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला। शिमोनाने पाहिले की प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांना पवित्र आत्मा मिळाला, तेव्हा शिमोन प्रेषितांना पैसे देऊ लागला। शिमोन म्हणाला,
मी ज्याच्यावर हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळेल अशी शक्ती मला सुद्धा द्या।
पेत्र शिमोनाला म्हणाला,
तुझा व तुझ्या पैशाचा नाश हो, कारण देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केलास। या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस, कारण तुझे अंतकरण देवासमोर योग्य नाही। आपले हृदय बदल, तुझ्या या वाईट गोष्टी केल्या आहेस त्या सोडून दे। प्रभूला देवाला प्रार्थना कर, कदाचित तुझ्या पश्चातप्त अंतकरणामुळे तो तुला क्षमा करील, कारण तुझ्या मनात कटु मत्सर भरलेला आहे व तू पापाचा दास झालेला आहेस हे मला दिसून आले आहे।
शिमोनाने उत्तर दिले,
आपण दोघेही माझ्यासाठी देवाजवळ प्रार्थना करावी, यासाठी की ज्या गोष्टीबद्दल तुम्ही बोललात त्यापैकी एकही गोष्ट माझ्यावर न येऊ।
नंतर दोन्ही प्रेषितांनी आपली साक्ष लोकांना दिली। जे त्यांनी येशूला करताना पाहिले होते ते सांगितले। त्यांनी प्रभूचा संदेश त्यांना सांगितला। मग ते यरुशलेमला परत गेले। परत येताना वाटेत त्यांनी अनेक शोमरोनी गावात सुवार्ता सांगितली। देवाचा दूत फिलिपाशी बोलला। तो म्हणाला,
तयार हो आणि दक्षिणेकडे जा। येरुशलेमहून गाझाकडे जाणाऱ्या रस्त्याने जा, तो रस्ता वळवंटातून जातो।
मग फिलिप तयार झाला व गेला। रस्त्यात त्याला एक इथिओपियाचा मनुष्य भेटला। तो मनुष्य शंड होता। तो इथिओपियाच्या कांदके राणीकडे उच्च पदावर अधिकारी म्हणून कामाला होता। तो राणीच्या खजिन्याचा मुख्य होता। तो येरुशलेमला उपासना करण्यासाठी गेला होता. आता तो आपल्या घरी चालला होता. तो त्याच्या रथात बसला होता आणि यशया संदेष्टाचे पुस्तक वाचत होता. पवित्र आत्मा फिलिपाला म्हणाला,
त्या रथाजवळ जा.
मग फिलिप त्या रथाजवळ धावत धावत गेला. तेव्हा तो मनुष्य वाचत असताना त्याने ऐकले. फिलिप त्याला म्हणाला,
तुम्ही जे वाचत आहात त्याचा अर्थ तुम्हाला कळतो का?
तो अधिकारी म्हणाला,
मला हे कसे समजेल? कुणीतरी याचा उलगडा करून मला सांगायला हवे.
आणि त्याने फिलिपाला रथात चढून आपल्यापाशी बसण्यास बोलाविले. पवित्र शास्त्रातील जो भाग तो वाचत होता तो भाग पुढील प्रमाणे होता.
वधायला नेत असलेला मेंढरासारखा तो होता. लोकर कातरणाऱ्या पुढे गप्प राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो शांत राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही. त्याला लज्जित केले गेले. त्याचे हक्क काढून घेतले गेले. त्याच्या पिढीविषयी कोणतीही गोष्ट पुढे वर्णिली जाणार नाही, कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.
तो अधिकारी फिलिपाला म्हणाला,
कृपा करून मला सांगा, भविष्यवादी हे कोणाविषयी बोलतो आहे? तो स्वतःविषयी बोलत आहे की दुसऱ्या कोणाविषयी बोलत आहे?
मग फिलिपाने तोंड उघडले व पवित्र शास्त्रातील या भागापासून सुरुवात करून येशू विषयीची सुवार्ता त्याला सांगितली. ते दोघे प्रवास करीत असताना एका पाण्याच्या ठिकाणाजवळ तळ्याजवळ आले. अधिकारी म्हणाला,
पहा, येथे पाणी आहे. माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?
आणि षंडाने रथ थांबवण्याची आज्ञा केली. नंतर फिलिप व षंड हे दोघे उतरून पाण्यात गेले आणि फिलिपाने त्याचा बाप्तिस्मा केला. जेव्हा ते पाण्याबाहेर आले तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिपाला दूर नेले आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप पुन्हा दिसला नाही. पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला. आपण आजोत नगरात आहोत असे फिलिपाला दिसून आले. आणि पुढे जात असताना जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली. नंतर तो कैसरियाला गेला.